हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे स्तेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्तायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचयारण्यानां पतये नमो नमस्तृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिशराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषुमद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो गृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः कुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम, या वर्षात नोव्हेंबर महिन्यात नागपूर येथे जे साधना शिबिर झालं त्या साधना शिबिरात परमपूजनीय स्वामीजीने भगवद्गीतेवरच्या 13व्या अध्यायातील अहिंसा या दैवी गुणावरती प्रवचन केली, त्यातला काही भाग आपण आज ऐकणार आहोत।
आणि महाराज मला खर्चाला पैसे देत आहे अशा भावनेने ते महाराज मला देत आहेत या भावनेने आता मी जे कर्म करतो त्याचं साक्षात लगेच मला फळ मिळालं पगाराच्या रूपाने, त्याच्याऐवजी तो भाव गेला आणि महाराजांनी मला दिलाय हा भाव टाकला। आणि जो ईश्वर प्रीत्यर्थ कर्म करणं हा भाव कोणाला जमत असेल तर काय मधल्या गोष्टीकडं म्हणजे तुला ओपीडीचे पैसे घेऊन येईल पण हे तू प्रत्येक पेशंट तपासत असताना त्या पेशंटचं भलं होणार याच्याऐवजी मी हे कर्म ईश्वर प्राप्ती प्रत्यर्थ करते आहे शांती करता करते आहे समाधाना करता करते आहे चित्तशुद्धी करता करते आहे एवढाच भाव याच्यापेक्षा वेगळा भाव नाही. मला असं वाटतं की या सगळ्या श्लोकांचा आपल्या संदर्भात मी उगीच निशाचं नाव घेतलं मृदुलाचं नाव घेतलं आणि कोणाचंही घेऊ शकेन पण आपल्या संदर्भात आपण जी कर्म करतो तर ती कर्म या तीन प्रकारात कशी बसतात किंवा बसवावी हे तुम्हाला मी सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला बसवता येतील याच्यासाठी कोणताही पर्याय स्वीकारावा. त्यांनी काय होतं तर कर्म करणारा जो देह आहे फळही देहाला मिळतं फळ नाकारलं किंवा फळ नको असं म्हणाला की ज्या देहाला फळ मिळालं त्या देहापासून मी वेगळा आणि मी आत्मरूप अशा भावाला पण कठीण मिळते. ईश्वरावर पण बुद्धीनी केलं तर ते जे फळ आहे त्या फळासकट मी ईश्वराचा आहे असा भाव निर्माण होतो त्याचं बुद्धीच आहे. आणि भगवत प्रत्यर्थ जर केलं तर भगवंतच प्राप्तव्य आहे असं सतत लक्षात ठेवल्यामुळं फळ आणि मी या दोन गोष्टीमधला निघून जातात. तात्पर्य असं की सांख्य बुद्धी सांगत असताना भगवंतांनी आपण आत्मस्वरूप आहोत असं अर्जुनाला सांगितलं आणि कर्माचं अवश्य करणीयत्व सांगितलं हे अवश्य करणीयत्वच आपल्याला बाधतं ते कसं काढायचं हा उपाय भगवंतांनी 12व्या अध्यायापर्यंत सांगितला. असं झाल्यामुळं एक महत्वाचा श्लोक 12व्या अध्यायात त्याच्या पाठोपाठ आला 12व्या अध्यायातला 12वा श्लोक मला असं वाटत श्रेयो ही ज्ञानम अभ्यासा ज्ञान केवळ अभ्यास करत राहण्यापेक्षा ज्ञान हे अधिक श्रेयस्कर आहे किंवा ज्ञानपूर्वक अभ्यास अधिक श्रेयस्कर आहे. ज्ञानात ध्यानम विशिष्यते आणि अभ्यास आणि ज्ञान याच्या बरोबरीने आत्म्याची प्रचिती देणारं ध्यान हे अधिक श्रेष्ठ आहे याच्या बरोबरी हेही श्रेष्ठ आहेत. पण ध्यानात कर्म फल त्यागा आणि ध्यान श्रेष्ठ आहे पण अंतत कर्म फल त्याग श्रेष्ठ आहे. ध्यानात देखील कर्म फल त्यागच मिळतो पण तो मानसिक असतो. ध्यानात जे मानसिक व्यवहार चाललेले असतात आपण नोकरीच्या ठिकाणी गेलो तिथं काम केलं काल तिथं मतभेद झालेले होते आज सामोपचारच बोललो असं ध्यानात बोलत असतो. प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी गेलेला नाहीये हे जे ध्यानात उपयोग करतो तो आणि मग ते विचार बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. ध्यानात उठण्याचे जे विचार आहेत ते विचार बाजूला सारायचा प्रयत्न करतो हळूहळू त्याला ते जमतात त्या विचाराखेरीज आपण आहोत असं त्याच्या लक्षात येतं. विचार शून्यता निर्माण झाली पण मी आहे असं त्याच्या लक्षात येतं आणि हा मी आत्मस्वरूप आहे असं त्याच्या लक्षात येतं आणि आपण मन नाहीस झाल्यामुळे किंचित देहभाव नाहीसा होतो. वृत्ती शून्यतेमुळं किंवा वृत्ती शून्यते पाठोपाठ आपण कोण आहोत असा स्वरूप बोध होतो आणि त्यामुळं शांतीचा लाभ होतो. ध्यानात शांती मिळते पण ध्यानातली शांती ही कर्म करताना जाण्याची शक्यता असते. मगाशी सांगितलं व्यवहाराचा रेखा आपल्याला बाहेरचे होणारे स्पर्श त्यामुळं समाज यामुळं शांती बिघडते. मला परवा कोणतरी पत्र लिहून दिलं की सगळं चांगलं आहे पण सासूबाई आल्या की माझा परमार्थ बिघडतो. सासूबाई आल्या त्या कुठेतरी पदावी असतात पण त्या आल्या की तेवढे चार दिवस मात्र फार कठीण जातात असं असं पत्र होतं. कारण त्यांची प्रकृती आहे, आपली प्रकृती आहे, नवीन पत्र झालेली मुलगी आहे. ध्यानात शांती मिळते पण भजन करण्याची शांती मात्र नाही मिळवता येते. जे जसं फळ मिळेल त्याचा त्याग करणं हे फार कठीण आहे. म्हणून कर्मफल त्यागाची शांती ही खरी शांती, ध्यानाची शांती ही तात्पुरती शांती, बरोबर आहे, क्षणिक शांती, त्या वेळेपुरती शांती. ही शांती जीवनाला व्यापून राहो याचा अर्थच असा की कर्म करत असताना फलत्याग जमायला सुरुवात होवो तरच ती शांती टिकून राहणार. आणि ती शांती जर मिळाली तर सगळंच मिळालं. म्हणून पाचव्या अध्यायामध्ये युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांती मापनोती नैष्ठिकीम असा श्लोक आला. जो युक्त झालेला आहे म्हणजे आत्मज्ञान ज्याला झालेला आहे तो कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करतो. ध्यान जरी केलं तरी कर्मफळाचा त्याग करून शांती प्राप्त करायलाच लागेल. आणि अशी शांती त्यांनी प्राप्त केली ध्यानात कर्मफल त्यागा, त्यागात शांती ही अनंतर, त्या शांतीला मात्र अंत नाही. ही शांती कायम टिकणारी शांती आहे आणि याकरता आपण परमार्थ करतो. ही शांती मिळावी म्हणून आपण परमार्थ करतो. ही शांती ज्यांनी संपादन केली त्या भक्ताची लक्षणं पाठोपाठ भगवद्गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये आली. ती अद्वेष्टा सर्व भूताना, मैत्राहा करुणैव च, निर्ममो निरहंकारहा, समदुःख सुख क्षमी, संतुष्ट सतत योगी इत्यादी. आणि हा 13वा अध्याय ज्याच्यातल्या अहिंसा या श्लोकावर मी प्रवचन करणार आहे. अहिंसा शांती असं मी म्हटलं त्याला ज्ञानाची लक्षण असं म्हटलं गेलं. म्हणजे ही जी लक्षण आहेत अद्वेषा सर्व भूताना 12व्या अध्यायात आलेली ती शांती प्राप्त करून घेतलेल्या भक्ताची लक्षणं म्हणून सांगितली गेली. आणि ही जी लक्षणं आहेत ती शांती प्राप्त करून घेतलेल्या ज्ञानी पुरुषाची लक्षणं म्हणून सांगितली गेली. भगवद्गीतेमध्ये कर्मयोगी आहे, ज्ञानी आहे, भक्त आहे, गुणातीत आहे, स्थितप्रज्ञ आहे. तर इथं जी 13व्या अध्यायामध्ये ज्ञान लक्षणं सांगितली ती अशा प्रकारे ज्यांनी शांती प्राप्त करून घेतली कर्मफल त्यागाची देखील त्याची लक्षणं सांगितली. आता ज्ञान जर म्हणायचं झालं तर ज्ञानाची लक्षणं ही दुसऱ्या अध्यायात सुरुवातीलाच भगवंतांनी सांगितली आत्मज्ञान म्हणजे काय. आता परत त्या ज्ञानाची लक्षणं जर सांगायची झाली तर परत तीच सांगायला लागतील की तो अविनाशी आत्मा मी अशा बोधात असतो. आत्मा हा कर्म कोणीच करत नाही, कर्माचा प्रेरक नाही, कर्मफलाचा त्याच्याशी संबंध नाही असं न सांगता या अध्यायामध्ये ज्याला ज्ञान झालेलं आहे त्या ज्ञान झालेल्या व्यक्तीच्या स्वभावाची लक्षणं सांगितली गेली. ज्ञान झाल्यावर स्वभाव प्राप्त होतो ज्ञानाचा आणि तो स्वभाव म्हणजे अमानित्व, अदम्यत्व, अहिंसा, शांती, आर्जव, आचार्योपासनम, शौचम, म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, म्हणजे ज्यांनी शांती प्राप्त करून घेतलेली आहे, आता ज्याच्यापासून शांती दूर जात नाही तो मानितवादी राहत नाही, तो नम्रतेने राहतो. मानितवादी राहण्याची इच्छा हे देहबुद्धीच लक्षात राहत, ते ज्ञान न झाल्याचं लक्षात राहत. तुम्ही कधी अशा एखाद्या लग्न समारंभाला गेलाय की ज्या लग्न समारंभामध्ये जे निमंत्रित म्हणून बोलवले जातात त्यांचेही सत्कार अपेक्षित असतात, त्यांना जिल्हा परिषद सदस्य आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे, सरपंच आहे, नगराध्यक्ष आहे, आमदार आहे, मंत्री आहे, म्हणजे ते वधूवर राहतात बाजूला आणि यांना बोलून प्रथम यांचे सत्कार आणि यांच्यातला जर कोणी सत्कार करायचा राहिला तर तो न जेवता परत जातो. मानित्वाबद्दल मी सांगतोय, किंवा तुम्ही तुम्हाला ही प्रथा माहितीये की लग्नाच्या वेळेला नवरदेवाच्या कोणाचे पाय करायची प्रथा आहे? वरमाय तर ती वरमाय म्हणजे किती महत्वाची व्यक्ती, त्या पाय धुण्यामध्ये जर काही थोडस राहिलं नको असा शब्दही इथं नको बोलायला. मानित्व हे आपणच आपलं इतकं सांभाळलेलं असतं आणि मानित्वाच्या कल्पना इतक्या सघन केलेल्या असतात. तसंच मान पान वरमाई सघास इतरांचाही मान असतो आणि भगवंत नेमकं उलट सांगतायत, अमानित्वम सांगतायत. आपण काय करत असतो हे जर आठवलं आणि भगवंत काय सांगतायत हे जर आठवलं तर आपल्याला आश्चर्य वाटेल की काय जीवन जगायला सांगितलेलं आहे आणि काय जीवन मोठ्या प्रौढीनी जगलं जात. पण सगळ्यांनाच ज्ञान होण्याची शक्यता आहे, पण आपल्या स्वतःमुळेच नसल्यामुळे पाय धुवून घ्यावे. पाय धुण्याबद्दल माझं आपलं आठवतंय तसं बोलतोय, एवढंच. या मानपानाबद्दल माझं काही म्हणणं नाही आणि शब्दही कपडा लत्ता म्हणजे हे शब्दही इतके जोडून आपण मराठीत तरी निदान वापरतो. तर हे जे मानित्व आहे त्याच्या विरुद्ध ज्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याचा अर्थ असा की ज्यांनी आपल्या स्वतःचा देहभाव ओलांडलेला आहे, प्रथम ध्यानात अभ्यासाने देखील, ज्ञानाच्या विचारानेही आणि नंतर कर्मफलज्ञानाने, तो अमानित्व या भूमिकेमध्ये राहतो. त्याच्या ठिकाणी दंभ नसतो आणि तो त्याच्या ठिकाणी अहिंसा ठासून घेतलेली असते. कशी
प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला नित्य नेमाने केंद्रात भेटतो, तुम्ही जवळपास रोज आम्हाला ध्यानाच्या वेळी दिसता, परंतु कितीही वेळा असे घडले तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघण्याची भेटण्याची ओढ दिवसेंदिवस का वाढते? समाधान कसं होत नाही? या उलट आम्हाला आश्चर्य वाटते की परगावचे साधक किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदाच येणारे काही साधक आपल्या एका भेटीतच संपूर्ण समाधान पाहून तृप्त झालेले दिसतात. आमचे काही चुकते आहे का असं विचारलेलं आहे. तुमचं चुकत काही नाहीये. तुम्ही नित्य नेमानी म्हणजे या प्रश्नाचं रोख नाहीये तरी देखील मी सांगतो म्हणजे परगावी राहणारे साधक महिन्यातून एक परगावी राहणारे साधक किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदाच येणारे साधक एका भेटीतच संपूर्ण समाधान पाहून तृप्त झालेले दिसतात. आमचं काही चुकतं आहे का म्हणजे मग परगावी राहणाऱ्या साधकांसारखं आम्ही परगावी जाऊन राहावं का म्हणजे तुमच्या एका भेटीतच आम्ही तृप्त होऊ असा या प्रश्नाचा रोख नाहीये. किंवा महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा पंधरवड्यातून एकदा नमस्कार करणारे किंवा एकदाच तुम्हाला पाहणारे तृप्त होतात तर आम्ही महिन्यातून एकदा किंवा पंधरवड्यातून एकदाच येऊ का असाही या प्रश्नाचा रोख नाहीये. ते कसे तृप्त होतात हा नक्की आहे पण आम्ही याकरता असं तृप्त होण्यासाठी परगावी जाऊन राहावं का असा मुळीच रोख नाहीये. आणि आठवड्यातून एकदा यावं किंवा महिन्यातून एकदाच आम्ही त्यांच्यासारखं यावं का असाही रोख नाहीये. ते कसे तृप्त होतात असं विचारलेलं आहे. आणि आम्हाला अशी ओढ दिवसेंदिवस का वाढते आणि समाधान आमचं रोज तुम्ही भेटत असूनही कसं होत नाही असं विचारलेलं आहे. सद्गुरूंचा देहानी सहवास मिळणं हे देहाच्या पातळीवरचं भाग्य आहे आणि ते भाग्य काही थोड्या मंडळींच्या वाट्याला येतं. त्याच्यातले तुम्ही आहात की रोज तुम्ही मला पाहता, रोज तुम्ही मला भेटता, रोज तुम्ही माझ्याशी बोलता असं भाग्य सगळ्यांना मिळत नाही. शेकडो अनुग्रहित असले तरी देखील तेवढ्या शेकडो अनुग्रहितांना रोज ते करता येत नाही. आणि ज्यांना करता येतं त्यांचं हे देहाचं भाग्य आहे असं मी समजतो. स्वामीजींच्या वेळेलाही मला असंच वाटत असे की आपल्या देहाचं हे एक भाग्य आहे. हे जे देहाचं भाग्य आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी या गृहीत आहेत म्हणजे माझ्यासारखंच रोज येण्याची शक्यता असणारे, वेळ असणारे, पुण्यात राहणारे, नोकरीही अनुकूल असणारे असे उदंड साधक होते पुण्यामध्ये जे परगावी नव्हते की ज्यांना रोज येण्याची शक्यता होती पण ते येत नव्हते. तेही फक्त रविवारी स्वामीजींच्या प्रवचनाला यायचे किंवा कोणी फक्त सत्संगाला स्वामीजींच्या यायचे किंवा कोणी अगदी त्यांच्या गडबडीच्या एकूण रुटीनमधून वेळ मिळेल तसं महिन्यातून एखाद वेळेला यायचे किंवा कोणी फक्त गुरुपौर्णिमेला यायचे आणि दर्शन झाल्यानंतर त्यांना खूप समाधान प्राप्त व्हायचं. पण हे खूप समाधान प्राप्त झालं आणि पुण्यातच असतील, रोज येऊ शकत असतील तरी देखील ते रोज यायचे नाहीत. त्यांना एकदा येऊन 15 दिवसातून अथवा महिन्यातून अथवा गुरुपौर्णिमेला एकदा येऊन समाधान प्राप्त व्हायचं. जेव्हा समाधान प्राप्त होतं तेव्हा ती आंतरिक गोष्ट असते. समाधान आपल्या आत होतं, जीवाला आत्म्याला होतं, समाधान आत होतं. आणि ते पूर्णच मिळतं संतांच्या भेटीनी अथवा पंढरीनाथांच्या भेटीने मिळणारं समाधान हे पूर्णच होतं, पूर्णच समाधान मिळत असतं. तरी देखील त्यांची मुमुक्षा तेवढी तीव्र नसावी असं वाटतं. ते जेव्हा रोज येत नाहीत तेव्हा त्यांची मुमुक्षा तितकी तीव्र नव्हती. ते मिळालेल्या संधीचा तेवढा उपयोग करून घेण्याची त्यांची इच्छा नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण स्वामीजी जोपर्यंत प्रवचन पूर्ण जोशात करत होते, सत्यसाई निलयमध्ये स्वामीजींची प्रवचनं चालायची, तर सत्यसाई निलयमची प्रवचनं जिथं चालायची तो मजला आणि त्याच्या वरची गच्ची, त्या मजल्यामध्ये साधारण माझ्या कल्पनेप्रमाणे 150 लोक बसू शकत असतील. स्वामीजी प्रवचनं करायचे त्या हॉलमध्ये आणि त्याच्या वर गच्चीवर 200 लोक बसू शकत असतील. ते सगळं गच्च भरायचं, जिन्यात लोक असायचे. रोज जे दर शुक्रवारी आणि बुधवारी ज्ञानेश्वरीवर ते प्रवचन करायचे आणि सोमवारी दासबोधावर प्रवचन करायचे तेव्हाचं मी सांगतोय. त्यातही दासबोध प्रवचनाला सगळं गच्च भरायचं. तर ज्ञानेश्वरी प्रवचनाच्या वेळेला हॉलमध्ये 150 साधक, गच्चीवर साधारण 225 साधक असे असायचे. त्याची जी वेळ होती ती वेळ गृहित धरली तर जे दासबोधाच्या प्रवचनाला जे 350 यायचे आणि ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला जे 250 यायचे, उरलेले जे 100 होते ते ज्ञानेश्वरीच्या प्रवचनाला येऊ शकत नाहीत अशी त्यांची परिस्थिती नव्हती. देहाची परिस्थिती नव्हती, अवतीभोवतीची परिस्थिती नव्हती. पण कोणाला असं वाटायचं की जास्त रात्रीची वेळ आहे, म्हणजे ते गैरसोयीची वेळ आहे असं त्यांना वाटायचं. श्रवण करायला मिळेल हा फायदा आहे असं वाटायचं नाही. मी काय म्हणतोय ते लक्षात घ्या. ते वेळेकडे पाहायचे की ही वेळ मला सोयीची नाही, म्हणजे मी प्रधान होतो. स्वामीजींची प्रवचनं प्रधान नव्हती म्हणून ते यायचे नाहीत. आणि समाधान ही वेगळी गोष्ट आहे. त्यांना त्यांची भेट झाल्यावर पूर्ण समाधान होणार, तसं त्यांना पूर्ण समाधान होत होतं. आता स्वामीजी आजारी पडले, पॅरलिसिस त्यांना झाला, 6 महिने त्यांची प्रवचनं बंद झाली आणि मग असं जाहीर झालं की स्वामीजी प्रवचन करणार आहेत, आज येणार आहेत आणि प्रवचन करणार आहेत. तर स्वामीजींच्या प्रवचनाला अध्यात्म मंगलधामचा पहिला मजला भरला, वरचा मजला भरला, सगळा जिना भरला, अंगण भरलं. तो जो अध्यात्म मंगलधाम मध्ये जातो तो पॅसेज भरला, टीव्हीची व्यवस्था करायला लागली आणि बाहेर 25 लोक गेटमध्ये उभे होते. ते कसं तरी जीवाचे कान करून ऐकत होते की ज्यांना जेमतेम 6 महिने आधी हेच ऐकायची सोय होती. स्वामीजी नवीन नव्हते पुण्यात, त्यांची प्रवचनं तर 40 वर्ष झाली, पण ते आजारी पडल्यावर आता हे आपल्याला किती दुर्लभ आहे याची जाणीव झाली. एरवी स्वामीजींच्या रविवारच्या प्रवचनाला तो हॉल भरायचा आणि वरचा मजला भरायचा तर एवढी एकदम गर्दी वाढली. एवढी गर्दी वाढली म्हणजे एवढ्या लोकांना एकदम मुमुक्षा प्राप्त झाली का? काही नाही आता हे हातातून निसटायला नको असं त्यांना वाटलं, पण तेवढी मुमुक्षा प्राप्त झाली का हा जनित्यांनी विचार करण्याचा भाग आहे, जनित्यांनी विचार करण्याचा भाग आहे। स्वामीजी नुसते दिसले तरी समाधान व्हायचं, इथेही म्हटलेलंच आहे की महिन्यातून एकदाच जे येतात त्यांना केवढं समाधान मिळतं। समाधान हे मिळणारच आहे, तुम्ही वर्षातून एकदा या, महिन्यातून एकदा या, रोज या, समाधान मिळणारच आहे। फक्त ते लुटणारे थोडे असतात, बाकीच्यांना पुरतं म्हणजे इतक्या गोष्टी असतात की त्यांना वेळ काढणं शक्य आहे पण ते इतर सबबींमुळे वेळ काढू शकत नाहीत असं त्यांचं होतं। त्यामुळं जेव्हा संतांचा स्पर्श होतो तेव्हा समाधान। मग तुम्ही एकदा या वर्षातून, फक्त गुरुपौर्णिमेला या, रोज या, त्यामुळे तुमचं काही चुकत नाहीये। तुमच्यापैकीच एखाद्या व्यक्तीला जर बाहेरची एखादी ओढ निर्माण झाली म्हणजे तुम्ही अजून एखादा पार्ट टाइम व्यवसाय केला, सुरू केला, कितीतरी तुम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणकोणत्या कारणाने आपल्याला कोणत्या तरी एक वेगळी दिशा मिळते आणि तसं शक्य आहे। तर तुम्ही तुमच्यापैकी एखादी व्यक्ती त्याला प्राधान्य देईल आणि मग तुमच्यापाशी बोलताना म्हणेल की आता अलीकडे तेवढं जमत नाही असं ती म्हणेल, आता अलीकडे तेवढं जमत नाही। काय होतं, काय कारण आहे न जमण्याचं? मग पुष्कळ जो तो वैयक्तिक कारण सांगेल, कारण मी इथं कारणं सांगायला लागलो तर ते कोणाला तरी रोख जाईल त्याचा, तसं करण्याची काही आवश्यकता नाहीये। म्हणून जे मुमुक्षू, तीव्र मुमुक्षू असतात ते संतांच्या संगतीत काहीही झालं तरी राहायचं असं ठरवतात, काहीही होवो। तुझ्या दारीचा कुत्रा नको मोकलू दातारा, तुझ्या दारी कुत्रा होऊन राहीन, पडोनी राहीन तये ठाई, या संतांच्या पायाशी पडून राहीन, न मागे न करी काही तुझी आणगा विठोबा। देवा शपथ असं म्हणतो ना, तसं तुकाराम महाराज म्हणतायत, हे विठ्ठला तुझी आण वाहून सांगतो। आता प्रश्न परत पाहू, आम्ही तुम्हाला नित्य नेमाने केंद्रात भेटतो, तुम्ही जवळपास रोज आम्हाला ध्यानाच्या वेळी दिसता, परंतु कितीही वेळा असे घडले तरी तुम्हाला पुन्हा पुन्हा बघण्याची, भेटण्याची ओढ दिवसेंदिवस का वाढते, समाधान कसे होत नाही? या उलट आम्हाला आश्चर्य वाटते की परगावचे साधक किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदाच येणारे काही साधक आपल्या एका भेटीतच संपूर्ण समाधान पाहून तृप्त झालेले दिसतात, आमचे काही चुकते आहे का? कोणाचंच काही चुकत नाहीये, त्यांचंही काही खूप चुकते, ज्याचं काय चुकते ते ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं। पण असे साधक असतात खरे, विवेकानंदांना एकदा नरेंद्र असताना रामकृष्ण म्हणाले की तू कशाला इथे येतोस, मी तुझ्या 6-8 महिने रामकृष्ण नरेंद्रांकडे पाहत देखील नव्हते, जे उणापुरा सहवास त्यांचा 6 वर्षाचाच होता बर का, फार खूप फार मिळाला असं नाही, सहा वर्षच ते रामकृष्णांचं जीवनच एकूण किती 48 का 49 वर्षी रामकृष्ण 50व्या वर्षी रामकृष्ण गेले. तू काय येतोस इथं म्हणाले. अरे मी तुझ्याकडे पाहतही नाही, तुझ्याशी बोलतही नाही, पण त्यांना त्यांना जे रोज येऊन समाधान चढतं वाढतं मिळत होतं त्या पोटी ते येत होते. हे समाधान कसलं असतं? हे समाधान तुम्ही ध्यानात जे मिळवता त्या समाधानाच्या बरोबरीचं असतं. ध्यानातलं अंतिम समाधान असतं, पण संतांच्या भेटीचं जे समाधान असतं ते समाधान तुम्हाला ध्यानाच्या समाधानाकडे घेऊन जातं. संतांच्या भेटीचं जे समाधान आहे ते समाधान तुम्हाला भक्तीच्या परिपूर्ण समाधानाकडे घेऊन जातं. जाण्याची शक्यता असते, त्याचाही वापर करणारा विरळा असतो, पण जी ओढ असते ती ओढ ही प्रत्येकाला खरं म्हणजे आत्मस्वरूपाच्या दर्शनाची ओढ असते. अगदी तुमच्यासारखे रोज येणारे साधक असोत किंवा कधीतरी येणारे साधक असोत, त्यांना जेव्हा समाधान होतं तेव्हा आत्मसमाधान लाभत असतं, त्यांच्या अंतरीचं समाधान त्यांना लाभत असतं. त्या समाधानाकरता स्वामीजी हे कारण व्हायचे. शांत मन होऊन जायचं, वृत्ती प्रसन्न, चित्तवृत्ती प्रसन्न व्हायच्या, काळजा मिटायच्या. कोणत्या काळजा मिटायच्या? आत्मदर्शनाने किंवा मन शांत झाल्यामुळं मिळणारं जे समाधान आहे ते समाधान संतांच्या सहवासामध्ये सहज मिळतं. तासभर 2 तास 3 तास ध्यानाला बसून देखील जे मन आवरत नाही ते तुझे पायी सुख सर्व आहे अशा पद्धतीने मिळतं. हेही बरोबर आहे की हे जे सुख आहे हे सुख आपल्याला त्या सुखाकडे निर्देशित करतं आणि त्या सुखाकडे जाण्यासाठी म्हणून आपण खरे संतांकडे येतो. त्यामुळे तुमचं काही चुकत नाहीये. तेही त्यांच्यातलेही म्हणजे जे परगावी राहतात तर त्यांचं एका भेटीत समाधान होतं ते होणारच असतं. तुम्हाला परत परत यावं असं वाटतं कारण शक्यता असते, परत परत येण्याची शक्यता आहे म्हणून तुम्ही परत परत येता. त्यांनाही जर परत परत त्यांच्यापैकी जे असे तीव्र मुमुक्षू असतील त्यांना जर परत परत येण्याची शक्यता निर्माण झाली तर तेही येतील. भाऊसाहेब केतकरांचं असं सांगतात की ते महाराजांच्या जवळच तिथं भाड्याने जागा घेऊन राहायला गेले आणि फक्त महाराजांना पाहण्याचा देखील एक छंद त्यांना लागला असं त्याच्यात लिहिलेलं आहे. जायचं, महाराज आता काय करतायत ते पाहायचं, महाराजांना डिस्टर्बही नाही करायचं, फक्त महाराजांना पाहायचं आणि परत यायचं असं त्यांचं दिवसातून काही वेळा व्हायचं. आता भाऊसाहेब केतकर एकटेच गोंदवलेला राहत होते की काय, सगळं गोंदवलं भरलेलं होतं. मग भाऊसाहेब केतकरांना समाधान, भाऊसाहेब केतकरांचं काही चुकत होतं का आणि इतरांचं भले चुकत नव्हतं का, त्यांना ते असे आकर्षित व्हायचे, त्यांचं मन शांत व्हायचं, त्यांना आत्मदर्शनासारखं सुख मिळायचं आणि ते परत परत घ्यावं असं वाटायचं. ते परत परत जायचे, सकाळी जायचे, मग परत 10-11 वाजता चक्कर मारायचे, परत एकदा दुपारी जायचे, परत 4 दरम्यान जायचे. स्वामीजींचं दुकान जेव्हा होतं तेव्हा स्वामीजींना दुकानात ते अवेलेबल आहेत, भेटीच्या वेळा वगैरे काही नाही, जाऊन भेटायचं. तर दिवसातून 3-3, 4-4 वेळेस देखील आम्ही जायचो असं मला आठवतं. फार फार तर काय होईल की ते लगेच प्रसाद देतील, पण जाऊन नमस्कार करून तर येऊ म्हणून सकाळी ध्यानाला जायचं. ध्यान झालं, घरी आलं, आवरलं की परत दुकानात जायचं. ध्यानाला घरी जायचो, दुकानात जायचो, दुकानात प्रार्थना व्हायची. प्रार्थना झाली, आलो, परत 12 वाजता जायचं. त्यांनी जर त्याच्यात कधीही हे गृहित असायचं की तिथं जर जास्त गर्दी असेल तर ते कोणाला तरी प्रसाद द्यायचे, दिला तर दिला, परत 5 वाजता जायचं. असेही लोक होते, तर यांचं काही चुकत नव्हतं. फक्त आता ही जी कृती आहे त्यांना परत परत पाहावं असं वाटतं, त्यांच्या सहवासात जावं असं वाटतं. या कृतीनी फक्त त्यांच्या जवळ जाणं एवढाच आणि समाधान घेणं, कारण हे देहाचं भाग्य आहे, इतपतच थांबता कामा नये. त्याच्याही पुढे जाऊन त्यांच्या सहवासात साधना घडते, विचार समजतात, आपलं मन शांत होतं. आता स्वप्रयत्नांनी त्यांच्या सहवासातून प्रेरणा घेऊन आपण अधिकाधिक आत्मनिर्भर देखील व्हायचं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे की त्यांच्याकडं परत परत जायला मिळतं. आपण जातोय, परत परत जाण्याची शक्यता आहे, पण न जाणारे खूप आहेत, त्यांचा नको विचार करायला. पण आता याचा आपल्या आत्मदर्शनासाठी आपण उपयोग करून घेऊ, कारण संतांचा जो देह असतो तो देह 5-25 वर्ष आपल्या समोर राहतो. मी 76 साली स्वामीजींकडे आलो, 96 साली स्वामीजींनी देह ठेवला. मी 76 साली जूनच्या अखेरीला किंवा जुलैमध्ये स्वामीजींकडे आलो आणि 96 जुलैच्या अखेरीला स्वामीजींनी देह ठेवला. 20 वर्ष. आणि 20 वर्षानंतर मग काय झालं? मग तिथं गेल्यावर तसं दर्शन, तसा सहवास असं आता मिळणार नव्हतं. म्हणून या 20 वर्षाचा उपयोग मी करून घ्यायला पाहिजे होता. आता जो सहवासाचा लाभ, कारण हे मी कटू सत्य सांगतो, हे कधी ना कधीतरी संपणार आहे. आपल्याला आपल्या स्वतःच्या म्हणजे आत्मसुखाकडे जायचं आहे, याकरता हे सगळं चाललेलं आहे. नाहीतर हे देहाचं भाग्य देखील खुंटतं. एक वेळ अशी येते की संत नसतात किंवा तुम्ही नसता. फक्त संतांचाच मृत्यू पाहावा असं नाही, आपणही नसू शकू, असंही होऊ शकतं. म्हणून ही जी गोष्ट आहे याला आता हाताल धरून अधिक पुढे जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आपलं काही चुकत नाहीये. आणि कितीही वेळेला संतांचा सहवास मिळाला तरी तो मोठा सुखदायी आनंददायीच असतो. खरं तर श्रवण आणि सत्संग हे सगळ्या साधनांच्या बुडाशी आहेत. यांनी सगळी साधना सुफलित होते. हे ज्यांना घडतं त्यांनी आता त्याचा खूप अधिकाधिक लाभ घ्यावा. परगावी राहणारे देखील फार ओढीचे साधक आहेत, पण त्यांना इलाज नाहीये असं होतं. जसं दावं बांधून ठेवावं वासराच्या गळ्यात, तशी त्यांची परिस्थिती होते. मग एकदा आले तरी सुख आहेच, आणि रोज तरी सुख आहेच, याचा आपण उपयोग करून घेऊ असं मला वाटतं, असं मला म्हणायचं आहे. ये प्रणव अभंग बनवर.
गुरु तव पूजनीमि जीव भावे मिटु निजावे। हे गुरु तव पूजनीमि जीव भावे मिटु निजावे। आपुली मूर्ति मनोहर स्मरत आयु वेचिले से आपुले पद पद्म पूजित दिवस अवघे कंठले से। अर्चनी तव पुण्य पावन सुख चिरंतर संचले से पावुनी यानम्रतेने धन्यतेने भरुनि जावे। हे गुरु तव पूजनीमि तव स्मृतिंचि भावशिल्पे कीर्तिहृदन्तरि साठवीली मिटु निघेता नेत्र कमले हळुच पुढती प्रगटली प्रेम मोदे भरुनि गंधित सौख्य उधळित राहिली परम मंगल त्या स्मृतीना दिव्यते लाज पत जावे। हे गुरु तव पूजनी बोल अमृत वर्षताना नेणते मन हे निवाले चातकाचा आर्ततेने मधुकणांना प्राशियेले तू कृपेची ढाल करुनी बोध देऊनी रक्षियेले कर्म भक्ति ध्यान साधुनी जीवनी या धन्य भावे। हे गुरु तव पूजनीमि गुरु रवि चाकिरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरीचा गंध उधळित श्री गुरुना तोषवावे। तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटुनि जावे तृप्त होऊन पूर्णतेने पूजनी नुरुनी उरावे। हे गुरु तव पूजनीमि जीव भावे मिटुनि जावे।
वाह फार छान म्हणलंस मस्त। नाम घेऊया आपण। चिदाकाशात लक्ष द्या, मस्तकाच्या पोकळीत लक्ष, मस्तकाच्या पोकळीमध्ये लक्ष, मस्तकाच्या पोकळीत विचाररहितता आहे, मस्तकाच्या पोकळीमध्ये फक्त लक्ष देणारा कोणीतरी आहे, बाकी काहीच नाहीये। तो जाणीव स्वरूप आहे, तो लक्ष देऊन आहे, पण कशाकडे लक्ष द्यायचं, कोणती वृत्तीच नाही, विचारच नाही, तो केवळ आहे लक्ष देणारा। तो लक्ष देणारे तुम्हीच आहात, त्याच्याकडेच लक्ष द्या, स्वतःकडे। जाणीवेनी आपल्या स्वतःकडेच लक्ष द्यायचं आहे, ही जाणीव अक्षर अविनाशी परमात्मा आहे। ही जाणीव तुम्हीच आहात, तुम्हीच परमात्मा आहात। ही जाणीव राम रूप आहे, ती जाणीव तुम्हीच आहात, तुम्हीच राम रूप आहात। श्री राम जय राम जय जय राम, त्या जाणीवेत स्थिर राहून नाम घ्यायचं आहे। श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम,
श्री राम जय राम जय जय राम। 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 हरी 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 स्वामी जी बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।